camera.
आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे फेमस मराठी टीव्ही सिरियल ऍक्ट्रेस प्राजक्ता गायकवाड. आणि प्राजक्ता आता फोन लाईन वर आहे. हॅलो प्राजक्ता.
हाय,
कशी आहे?
मी मस्त.
तो प्राजक्ता, आता ऑलमोस्ट 2.5 महिना झाला लॉकडाऊन सुरू होऊन, तर मग तुझं रुटीन कसं बदललंय? पहिले कंटिन्यू शूटिंग असायचं, आता कंटिन्यू घरी आहेस, तो काय करतेस?
फर्स्ट ऑफ ऑल शूटिंग खूप मिस करते, कारण क्वारंटाईन पिरियड असला तरी मी क्वालिटी पिरियड कसा करता येईल याच्याकडे जास्त फोकस आहे. स्वतःला वेळ देते, जे काही स्किल्स आहेत, अजून नवीन नवीन क्रिएटिव्हिटी काही करता आल्या तर तिकडे फोकस आहे. आणि कधी कधी खूप मिस करते सगळं शूटिंग आणि हे, पण कधी कधी खूप रमती आहे क्वालिटी टाइम पिरियड सेंड करण्यामध्ये. एकंदर खूप छान चालू आहे, पण कुठेतरी असं वाटतंय की आता पुन्हा एकदा लवकरच शूट सुरू व्हावं.
सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत प्राजक्ता गायकवाड सोबत. ते अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स. 93.5 रेड एफएम बजाते रहो.